नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. येता त्या 2024 लोकसभा वेंचणुके खातीर तिसऱ्या पांवड्या खातीर काल अधिसुचोवणी जारी जाली. ह्या पांवड्यार गोंयांत दोन सुवातां खातीर एकोड्या पांवड्यार मतदान जातले. अधिसुचोवणी जारी जाल्या उपरांत उमेदवारांक उमेदवारी अर्ज भरपाक मेकळीक आसा. तिसऱ्या पांवड्यार 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या 94 लोकसभा मतदारसंघांनी 7 मेक मतदान जातले, तातूंत गोंयचो आसपाव आसा. 4 जूनाक मतमेजणी जातली. 19 मे मेरेन उमेदवारी अर्ज दाखल करपाक मुजत आसा. गोंयांत सध्या लोकसभा वेंचणुकेंत भाजपा प्रणीत एनडीए, काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी आनी आरजी अशा 3 पक्षांमदी तिरंगी लढतीचे चित्र दिसता. वेंचणूक आयोगान काल लोकसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्याच्या फाटभुंयेर तयारेचो नियाळ घेतलो. पहिल्या पांवड्या खातीर येता त्या 19 एप्रिलाक मतदान जातले. 21 राज्य आनी केंद्रशासित प्रदेशांनी मेळून 102 लोकसभा सुवातां खातीर हे मतदान जातले. हे नदरेन वेंचणूक आयोगान देशभरातल्या 350 वेंचणूक निरीक्षकांची बसका घेवन मतदानाचे नदरेन तयारीचो नियाळ घेतलो. मतदान मुक्त आनी निष्पक्ष जावचे म्हण वेवस्थेचेर देखरेख दवरूंक वेंचणूक आयोगान 127 जनरल, 67 पोलीस आनी 167 खर्चाविशी निरीक्षकांची नेमणूक केल्या. वेंचणूक आयोगान 85 वर्सां पिरायवेले जाणटे आनी 40% अपंगत्व आशिल्ल्यां खातीर घरां मतदानाची वेवस्था केल्या. मतदारांनी अशा वेवस्थे खातीर वेंचणूक अधिकाऱ्यांकडेन अर्ज करचो पडटा. ते प्रमाण वेंचणूक कर्मचाऱ्यांचो पंगड घरा वचून मतदान करून घेता. पहिल्या आनी दुसऱ्या पांवड्याच्या वेंचणुकेंत अशे तरेन मतदान हे आदीच सुरू जालां. देशभरात 85 वर्सां पिरायवेले अशे 81 लाख मतदार आनी 40% चड अपंगत्व आशिल्ले 90 लाख मतदारांची नोंद वेंचणूक आयोगाकडेन आसा. भाजपाचे दोनूय उमेदवार श्रीपाद नायक आनी पल्लवी धेंपे 16 एप्रिलाक जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेऱ्यांनी उमेदवारी दाखल करतले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे हांणी ही माहिती दिल्या. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी जारी जाल्या उपरांत ते खबराकारांकडेन उलयताले. भाजपाचे 1994 पहिले 4 आमदार जिखले ते रमाकांत खलपांच्या तेक्यान न्ही अशी जापूय तानावडी हांणी काँग्रेसीचे उत्तर गोंयचे उमेदवार खलप हांकां दिली. खलप हांणी आदी तांची वेंचणुकेची अनामत रक्कम सालवार करची अशें आव्हान तानावडी हांणी दिलां. पणजे भाजपाच्या व्हिडिओ प्रचार रथाक दाखयल्या उपरांत ते खबराकारांकडेन उलयताले. भाजपाच्या प्रदेश मुख्यालयाकडेन ही कार्यावळ जाली. पर्यटन मंत्री रोहन खवटे आनी पक्षाचे मुखेल पदाधिकारी कार्यावळीक हाजीर आशिल्ले. भाजपाची प्रचाराची पहिली फेरी जाल्या, दुसरी चालू आसा. लोकांचो प्रतिसाद पळयल्यार भाजपाचे उमेदवार मोठ्या फरकान जिखतले असो दावो तानावडे हांणी केला. डबल इंजीन सरकारान केल्ल्या कामांच्या बळार भाजपा दोनूय सुवातांचे जैत मेळटलो असो दावो पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी केलो. गोंय राज्य बाल हक्क राखण आयोगान बाल सभांखातीर मार्गदर्शक पुस्तिका जारी केल्या. थळाव्या नागरी संस्थांनी निर्णय प्रक्रियेत ल्हान भुरग्यांचो सक्रीय वांटो आसचो हे नदरेन आयोगान हे पावल उखल्ला. ग्रामपंचायत ती आणि नगरपालिकांनी बालसभांचे आयोजन कशे तरेन आसचे, ते सभेत खंयच्यो गजाली आसच्यो आनी नासच्यो हे विशीं हे पुस्तिकेंत मार्गदर्शक तत्वां घालून दिल्या. भुरग्यांचे विशय आयकून ते विशीं पावलां उखलपाचे नदरेन ही पुस्तिका थळाव्या नागरी संस्थांक मार्गदर्शक थारतली. बाल हक्कांचे राखणेची वेवस्था तळागळा मेरेन घटमूट करपाचे नदरेन हे पावल अशें बाल हक्क राखण आयोगाचे अध्यक्ष पीटर एफ बर्जीस हे पुस्तिकेविशीं म्हायती दितना म्हळां. काँग्रेस पक्षाच्या एनएसयूआय या राष्ट्रीय युवा विद्यार्थी संघटनेन तरणाट्यांखातीर 5 न्याय गॅरंटीची घोषणा गोंयातूय केली. काल जाल्ल्या कार्यावळीत एनएसयूआय युवा न्याय गॅरंटी कार्ड उजवाडायले. पहिली नोकरी पक्की म्हण गॅरंटीत तरणाट्यांक काँग्रेसचे उत्तर. काँग्रेस सत्तेर आयल्यार खंय 2025 जून मेरेन दरेकी पदवीधारक तरणाट्यांक सरकारी वा खासगी कंपनीत वर्साक कमीत कमी 1 लाख रुपया स्टायपंडाची एम्प्रेंटमेंटशीप मेळटली म्हण काँग्रेसीची न्याय गॅरंटी. गोंयचे नामनेचे उद्देजक अवधूत तिंबलो हांचो काल मडगांवां सत्कार जालो. अवधूत बाबान हालीच पिरायेची 75 वर्सां पुराय केल्यात. ते निमतान तांच्या इश्टांच्या वतीन मडगांवां तांचो हो नागरी सत्कार जालो. सुवाळ्याक प्राध्यापक माधव कामत मुखेल सोयरे म्हण हाजीर आशिल्ले. अवधूत तिंबलो आनी तांचे फॉमेंतो उद्देग समुहान गोंयांत वेगवेगळ्या मळांनी सामाजीक वावर केला. मडगांवां खातीरूय तांणी खूप काम केलां. 12 तारखेक सांजे गोमंत विद्या निकेतनात फॉमेंतो एम्फी थिएटरात हो सत्कार सुवाळो जालो. आनी इतल्यान हे प्रादेशीक खबरो सोपल्यो.